पहला पत्र।
Der erste Brief.
लिसा अपनी दादी को पहला पत्र लिखती है और सीखती है कि पत्र कैसे लिखते हैं।
Lisa schreibt ihren allerersten Brief an ihre Großmutter und lernt dabei, wie man einen Brief verfasst.
वो सही अभिवादन और दोस्ताना अंत लिखना सीखती है।
Sie entdeckt die richtigen Anredeformen und wie ein freundlicher Schluss formuliert wird.
लिसा अपनी मेज पर बैठती है।
Lisa sitzt an ihrem Tisch.
उसके पास एक कलम और एक कागज है।
Sie hat einen Stift und ein Blatt Papier.
पहले वो सोचती है कि उसे क्या लिखना है।
Zuerst überlegt sie, was sie schreiben soll.
फिर वो लिखना शुरू करती है।
Dann beginnt sie zu schreiben.
प्यारी दादी,
Liebe Oma,
मुझे तुम्हारी बहुत याद आती है।
Ich vermisse dich sehr.
मुझे आशा है कि आप अच्छे हैं।
Ich hoffe, es geht dir gut.
आज मैंने एक केक बनाया।
Heute habe ich einen Kuchen gebacken.
ये बहुत स्वादिष्ट बना।
Er ist sehr lecker geworden.
मैं इसे आपके साथ साझा करना चाहूंगी।
Ich würde es lieben, ihn mit dir zu teilen.
प्यार से, लिसा।
Mit Liebe, Lisa.
लिसा पत्र को मोड़ती है।
Lisa faltet den Brief.
वो उसे एक लिफाफे में डालती है।
Sie steckt ihn in einen Umschlag.
वो एक टिकट चिपकाती है।
Sie klebt eine Briefmarke darauf.
लिसा डाकपेटी तक जाती है।
Lisa geht zum Briefkasten.
वो पत्र डालती है।
Sie wirft den Brief ein.
लिसा खुश है।
Lisa freut sich.
ये उसका पहला पत्र था।
Das war ihr erster Brief.
अप्रत्याशित बारिश का दिन।
Der überraschende Regentag.
टॉम हरे भरे क्षेत्र में यात्रा की योजना बनाता है, लेकिन मौसम पागल हो जाता है।
Tom plant einen Ausflug ins Grüne. Doch das Wetter spielt verrückt.
जब वो जागता है, तो पहले से बारिश हो रही है।
Als er aufwacht, regnet es schon.
टॉम निराश है क्योंकि वो यात्रा नहीं कर सकता।
Tom ist enttäuscht, weil er keinen Ausflug machen kann.
वो मौसम का अनुमान लगाने का निर्णय लेता है।
Er entscheidet, das Wetter vorherzusagen.
वो ऑनलाइन मौसम की एक ऐप देखता है।
Er sieht online nach einer Wetter-App.
वो सीखता है कि पूरे दिन बारिश होगी।
Er lernt, dass es den ganzen Tag regnen wird.
टॉम अपने दोस्तों को फोन करता है।
Tom ruft seine Freunde an.
वो सुझाव देता है कि इसके बजाय मिले।
Er schlägt vor, sich stattdessen zu treffen.
दोस्तों ने एक कैफेटेरिया में जाने का निर्णय लिया।
Die Freunde beschließen, zu einer Cafeteria zu gehen.
कैफेटेरिया में वे मौसम के बारे में बात करते हैं।
In der Cafeteria sprechen sie über das Wetter.
टॉम बताता है कि वो अब से मौसम का पता लगाएगा।
Tom erzählt, dass er das Wetter von nun an verfolgen wird.
दोस्त हंसते हैं और सहमति जताते हैं।
Die Freunde lachen und stimmen zu.
वे कॉफी और केक का ऑर्डर देते हैं।
Sie bestellen Kaffee und Kuchen.
टॉम निर्णय से खुश है।
Tom freut sich über die Entscheidung.
बारिश ने टॉम को एक महत्वपूर्ण सबक सिखाया है।
Der Regen hat Tom eine wichtige Lektion gelehrt.
अब वो जानता है कि वो हर दिन का सर्वोत्तम तरीके से कैसे उपयोग कर सकता है।
Er weiß jetzt, wie man das Beste aus jedem Tag macht.
एक महत्वपूर्ण फोन कॉल।
Ein wichtiges Telefongespräch.
क्लारा को स्कूल के लिए एक महत्वपूर्ण फोन कॉल संग्रहालय से करना है।
Clara soll für die Schule ein wichtiges Telefongespräch mit einem Museum führen.
वो खुद को तैयार करती हैं और पता लगाती हैं कि फोन पर कैसे विनम्रता से परिचय दें और जानकारी प्राप्त करें।
Sie bereitet sich vor und findet heraus, wie man sich am Telefon höflich vorstellt und um Auskünfte bittet.
क्लारा अपनी मेज पर एक नोटबुक के साथ बैठी है।
Clara sitzt an ihrem Schreibtisch mit einem Notizbuch.
उसने विनम्र शब्दावली का अभ्यास करने का निर्णय लिया है।
Sie hat vor, höfliche Ausdrücke zu üben.
अपनी नोटबुक में वो महत्वपूर्ण वाक्य लिख रही है।
In ihrem Notizbuch schreibt sie wichtige Sätze auf.
जब वो तैयार महसूस करती है, तब वो संग्रहालय का नंबर मिलाती है।
Als sie sich bereit fühlt, wählt sie die Nummer des Museums.
वो फोन पर कर्मचारी का स्वागत मित्रता से करती है।
Sie begrüßt den Mitarbeiter freundlich am Telefon.
Clara अपना परिचय देती है और कॉल का उद्देश्य बताती है।
Clara stellt sich vor und erklärt den Zweck des Anrufs.
वो चल रही प्रदर्शनी के बारे में जानकारी पूछती है।
Sie fragt nach Informationen über die laufende Ausstellung.
कर्मचारी मित्रतापूर्ण और सूचनात्मक उत्तर देती है।
Die Mitarbeiterin antwortet freundlich und informativ.
Clara jankari ke liye dhanyavad deti hai.
Clara bedankt sich für die Auskunft.
Wo vinamrita se alvida kehti hai aur phone rakh deti hai.
Sie verabschiedet sich höflich und legt auf.
Clara phone call se santusht hai.
Clara ist zufrieden mit dem Telefonat.
Usne bahut kuch sikha hai aur aatmavishwasi mehsoos karti hai.
Sie hat viel dazugelernt und fühlt sich selbstsicher.
Ye baatcheet uske liye ek achha anubhav tha.
Dieses Gespräch war eine gute Erfahrung für sie.
Bhavishya ki fashion icon.
Die Mode-Ikone von morgen.
Anna agle season ke fashion trends mein ruchi rakhti hai.
Anna interessiert sich für die Modetrends der nächsten Saison.
Jab wo ek fashion mela dekhti hai, to wo vibhinn kapde, cut aur shailiyan seekhti hai aur ek ubharte hue designer se milti hai.
Während sie eine Modemesse besucht, lernt sie verschiedene Stoffe, Schnitte und Stile kennen und trifft auf einen aufstrebenden Designer.
Ek avismaraniya Christmas Tyohar.
Ein unvergessliches Weihnachtsfest.
Mark apne bachpan ke ek vishesh Christmas Tyohar ki kahani batata hai.
Mark erzählt von einem besonderen Weihnachtsfest in seiner Kindheit.
Wo apni parivar ki paramparao, tyohar ki khushi aur varshon mein chuttiyon ke mahatva ka varnan karta hai.
Er beschreibt die Traditionen seiner Familie, die festliche Stimmung und die Bedeutung der Feiertage im Laufe der Jahre.
Us Christmas ki raat mein bahut himpaat hua aur bahut thand thi.
In jener Weihnachtsnacht hat es viel geschneit und es war sehr kalt.
Parivar chimney ke samne jama hua.
Die Familie versammelte sich vor dem Kamin.
Mark ko taaje bake kiye gaye cookies ki sugandh yaad aati hai.
Mark erinnert sich an den Geruch von frisch gebackenen Keksen.
Uski maa unhein har saal ek vishesh samagri se banati thi.
Seine Mutter backte sie jedes Jahr mit einer speziellen Zutat.
Upahar ped ke niche sundarta se lipte hue the.
Die Geschenke lagen schön verpackt unter dem Baum.
Bacche pratyasha ki khushi sahan nahi kar sakte the.
Die Kinder konnten die Vorfreude kaum aushalten.
Mark aur uske bhai behan khushi se ghar mein daud rahe the.
Mark und seine Geschwister liefen fröhlich durch das Haus.
Christmas ka ped rangin roshni aur chamakdar gendo se sajaya gaya tha.
Der Weihnachtsbaum war mit bunten Lichtern und glänzenden Kugeln geschmückt.
Sara ghar garm aur swagatpurn mehsoos ho raha tha.
Das ganze Haus fühlte sich warm und einladend an.
Raat ke khane ke baad parivar Christmas geet gaane ke liye ikattha hua.
Nach dem Abendessen versammelte sich die Familie für das Singen von Weihnachtsliedern.
Sangeet ne dilon ko garm kar diya.
Die Musik ließ die Herzen erwärmen.
Har geet mein Mark vishesh roop se utsahit tha.
Mark war bei jedem Lied besonders begeistert.
Agli subah bhi rangin mahol jadui tha.
Am nächsten Morgen war die Stimmung noch immer magisch.
Mark us vishesh Christmas sham ko kabhi nahi bhulega.
Mark würde diesen besonderen Weihnachtsabend niemals vergessen.
Kaam ke chehre.
Gesichter der Arbeit.
Ek patrakar vibhinn vyavsayon se logon ka sakshatkar karta hai aur unki prernadayak kahaniya batata hai.
Ein Journalist interviewt Menschen aus verschiedenen Berufen und erzählt deren inspirierende Geschichten.
Wo kalakar, engineer ya shikshak jaise vyavsayon se chunautiyon aur antardrishtiyon par prakash dalta hai.
Er beleuchtet die Herausforderungen und Erkenntnisse aus Berufen wie Künstlerin, Ingenieur oder Lehrer.
Patrakar ne apni yatra ek chote se gaon mein shuru ki.
Der Journalist begann seine Reise in einem kleinen Dorf.
Wo ek mahila mili, jo apne chote studio mein sundar chitra banati thi.
Er traf eine Frau, die in ihrem kleinen Atelier wunderschöne Gemälde malte.
Uski chitrakla aasha aur dridhta ki kahaniyan batati thi.
Ihre Gemälde erzählten Geschichten von Hoffnung und Resilienz.
Phir wo ek shahar mein ek engineer se milne gaya.
Dann reiste er in eine Stadt, um einen Ingenieur zu treffen.
Ingenieur satat urja samadhano par kaam karta hai.
Der Ingenieur arbeitet an nachhaltigen Energielösungen.
Uska kaam duniya mein sakaratmak parivartan ko aage badhata hai.
Seine Arbeit treibt positive Veränderungen in der Welt voran.
Antatah wo ek school gaya, jahan usne ek samarpit shikshak se mulaqat ki.
Schließlich besuchte er eine Schule, wo er einen engagierten Lehrer traf.
Shikshak utsah aur samarpan ke saath padhata hai.
Der Lehrer lehrt mit Leidenschaft und Hingabe.
Wo yuvaon ko bade sapne dekhne ki prerana deta hai.
Er inspiriert die Jugendlichen, groß zu träumen.
पत्रकार इन कहानियों से गहराई से प्रभावित हुआ।
Der Journalist war von den Geschichten tief bewegt.
उसने इन कहानियों को अपने अखबार में उत्साह के साथ बताया।
Er erzählte diese Geschichten mit Leidenschaft in seiner Zeitung.
पाठक उन लोगों से प्रभावित हुए जिन्होंने अपना जीवन काम को समर्पित किया।
Die Leser waren beeindruckt von den Menschen, die ihr Leben der Arbeit widmeten.
कहानियों ने कई लोगों को अपनी बुलाहट को नए उत्साह के साथ आगे बढ़ाने के लिए प्रेरित किया।
Die Geschichten inspirierten viele, ihre Berufung mit neuem Eifer zu verfolgen.
पत्रकार ने तय किया कि वो ऐसी कहानियां खोजना और बताना जारी रखेगा।
Der Journalist entschloss sich, weiterhin solche Geschichten zu suchen und zu erzählen.
क्योंकि ये प्रेरणादायक कहानियां मानवता का हृदय हैं।
Denn diese inspirierenden Erzählungen sind das Herz der Menschheit.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.